सद्गुरूंना अपेक्षित अशा शरणागतीचा शक्य तितका अभ्यास साधक शिष्य करत असतो. तो करताना आपल्याला ही शरणागती थोडीफार तरी जमते आहे हे शिष्याने कशावरून ओळखावे? शरणागत होणे हे सर्वात अवघड आहे असं वाटते. कोणत्या खुणांच्या आधाराने आपण योग्य वाटचाल करत आहोत हे शिष्याने समजावे. कृपया मार्गदर्शन करावे ही आपल्या जन्मी प्रार्थना. सुवर्णमणी सोनया ये कल्लोळू जैसा पांडिया यासारखी सर्वात उत्तम शरणागती जमणे आमच्या सारख्यांना खूपच दूरचे ध्येय आहे असे वाटते. म्हणून साध्या साध्या व्यवहारातल्या खुणांवरून किंवा साधनेतील अलीकडच्या टप्प्यांमधून काही मार्गदर्शक हिंट्स मिळू शकतात का असं विचारलं. आपल्या ज्या मध्यवर्ती कल्पना आहेत त्या मध्यवर्ती कल्पना जसं शरणागती आहे, अंतर्मुखता आहे, साक्षीभाव आहे, स्मरण प्रेमभाव या ज्या मध्यवर्ती कल्पना आहेत त्या मध्यवर्ती कल्पना एका सर्वात महत्वाच्या अशा गृहितावर अवलंबून आहे. ते गृहित जे आपण नियमित साधना करतो हे गृहित अशा करता मी सांगतो आहे की या मूलभूत गोष्टींखेरीज या शब्दांना काही अर्थ नाही. शरणागती, अंतर्मुखता, स्मरण या कोणत्याही गोष्टीला नियमित बैठकीखेरीज तसा अर्थ काही नाही. नियमित बैठक आणि ती बैठक देखील ज्याला ऑप्टिमम असं म्हणू पर्याप्त अशी योग्य अशी बैठक प्रथम आणि मग नंतर अंतर्मुखता अथवा शरणागती अथवा स्मरण अथवा साक्षित्व अथवा प्रेमभाव अशा प्रकारची ही योजना आहे. शरणागतीचा अभ्यास सुरू झाला, एक तारीख सुरू झाली आणि मध्यवर्ती कल्पना बदलली की लगेच साक्षित्वाची शरणागती होते आणि 31 ऑगस्ट संपली की लगेच शरणागतीची अंतर्मुखता होते. जसं रेडिओचं बटन किंवा चॅनेल बदलावेत तशा प्रकारे हे बदलणं. शरणागतीचा अभ्यास करता करता जरा कुठं जमतंय असं वाटेपर्यंत अंतर्मुखता, अंतर्मुखतेचा अभ्यास जरा कुठं जमतोय काहीतरी हिंट्स मिळतात असं म्हणेपर्यंत स्मरण, असं म्हणेपर्यंत प्रेमभाव आणि तो प्रेमभाव जमतोय न जमतोय असं वाटेपर्यंत लगेच साक्षित्व, त्याच्या पाठोपाठ लगेच स्मरण. तर स्मरण, साक्षित्व, अंतर्मुखता इत्यादी या सगळ्या युक्त्या आहेत असं समजा. तशीच शरणागती ही देखील अशाच प्रकारची एक युक्ती आहे की जी साक्षित्व झाल्यावर लगेच शरणागती म्हणून सांगितली गेली. या सगळ्या मध्यवर्ती कल्पनांच्या अगदी पुढाशी प्रगत आणि अप्रगत असाही भाग न करता, कारण साधना सांगितली जाते एखाद्या समोर असलेल्या साधकाला, शिष्याला, तर ती प्रगत अथवा अप्रगत अशी नाही. प्रगत साधकाला एक साधना सांगितली जाते आणि अप्रगत साधकाला अजून एक साधना सांगितली जाते असा कोणता भेद सद्गुरु करत नाहीयेत. सद्गुरु समोर ध्येय ठेवतात. सद्गुरु सांगतायत की ऐक शिष्या येथींचे वर्म स्वये तुझी आहेसी ब्रह्म. सद्गुरु सांगतायत की तत्वम असी तेच तू आहेस. मग बाळासाहेब वाकडे जरी स्वरूपानंदांकडे गेले तरी देखील स्वरूपानंद त्यांना हाच उपदेश करणार आणि बाळासाहेब वाकड्यांच्या प्रवचनाला जाणारा एखादा श्रवणाकरता जाणारा एखादा साधक स्वरूपानंदांकडे गेला तरी देखील स्वरूपानंद त्याला तत्वमासी असं सांगणार, तोच मी आहे असा बोध ठेवावा असं सांगणार, याच्यात फरक होताना दिसत नाहीये. मूळ साधनेमध्ये फरक होताना दिसत नाहीये. याचा अर्थ असा आहे की ध्येय प्रत्येकाच्या समोर ठेवलेलं आहे आणि एकच ध्येय ठेवलेलं आहे आणि त्या ध्येयाला अनुसरून प्रत्येकाने आपली वाटचाल करायची आहे. याच्यामध्ये स्वामी माधवनाथांना मात्र जे जमेल, म्हणजे मी बाळासाहेब वाकडे असा शब्द त्याकरता वापरला कारण स्वरूपानंदांच्या समोर म्हणून उल्लेख केला, ते आणि बाळासाहेब वाकड्यांचं श्रवण करणारा श्रोता जेव्हा स्वरूपानंदांकडे अनुग्रहासाठी जातो तेव्हा त्या दोघांमध्ये फरक आहे, त्यांच्या अभ्यासामध्ये फरक आहे. तुम्हाला या मध्यवर्ती कल्पनेची एक गोष्ट निश्चित सांगून ठेवतो की ही जी मध्यवर्ती कल्पना आहे ही मध्यवर्ती कल्पना प्रत्यक्षत ध्यानामध्ये शून्यत्व दर्शन आणि शून्यत्व दर्शनानंतर आत्मस्थितीची प्रचिती हा पहिला प्रयत्न, ते झाल्यानंतर आपल्या अंतर्यामी जे परमात्म तत्व आहे ते परमात्म तत्वच सर्वांच्या अंतर्यामी पाहण्याचा विवेक, पश्यामी ते रूपम जनांतरस्थम या शब्दांनी, आणि तिसरं म्हणजे तो मी आहे, मी देह मन बुद्धी नाही असा सातत्याने भाव ठेवण्याचा विवेक प्रयत्न. या तीन गोष्टींच्या भोवती सगळ्या मध्यवर्ती कल्पना आहेत. त्याचं नाव फक्त शरणागती आहे, त्याचं नाव फक्त साक्षीत्व आहे, त्याचं नाव फक्त स्मरण आहे. कारण स्मरण या शब्दाने एक भाव प्रकट होतो की त्या भावाच्या अंगाने आपल्याला एक महिनाभर 30-30 साधना केल्यासारखं वाटत नाही, मोनोटोनस होऊ नये म्हणून आहे. पण या सर्वांच्या अंतर्यामी या तीन प्रधान गोष्टी आहेत, या गोष्टींच्या खेरीज कारण आपल्या संप्रदायामध्ये या तीन साधनाच मुख्यतः सांगितलेली आहेत. त्याच्यातली पहिली ध्यानाची साधना, ही ध्यानाची साधना करून उघड्यानंतर दोन गोष्टी आहेत. एक की लगेच आपण देहभावावर येतो आणि समोर आपल्याला प्रकृती दिसायला लागते, ही आपली अडचण आहे. ध्यानातून उठल्यानंतर आपण त्वरित ध्यानामध्ये क्षण दोन क्षण चार क्षण असे मधून अधून येणारे जे पूर्णपणाने एकरूपतेचे क्षण आहेत ते विसरून जातो आणि आपण देहभावावर येतो, ही पहिली गोष्ट घडते. आणि आपल्या सापेक्ष जगत प्रकृती देखील अशीच देह मन बुद्धी नामरूपात्मक अशीच आपण पाहतो, हा बेसावतपणा राहू नये म्हणून तिथं ज्या सांगितलेल्या युक्त्या आहेत त्या शरणागतीच्या अंगाने आपल्याला अभ्यासायच्या आहेत. शरणागती ही मध्यवर्ती कल्पना आहे. तेव्हा मग ध्यानात काय झालं, ध्यानात किंचित वेळ अमन झालं, ध्यानात अमन होण्याचा प्रयत्न झाला, ध्यानात साक्षीत्वाचा अभ्यास झाला, ध्यान जमलं नाही, साक्षीत्व अजिबात जमलं नाही, किंवा अमन काही काळ राहिलं आणि दीर्घकाळ अमनावस्था टिकल्यामुळं ध्यानात क्षण मात्र अगदी किंचित काळ का होईना पण मनरहित आत्मबोधाचा असा प्रत्यय आला. सगळे साधन याच्यावरती कुठल्या तरी एखाद्या वर्गामध्ये मोडतात. अशा ध्यानातून जेव्हा उठतो तेव्हा सांगितलं जातं की ध्यान तुमचं एखाद वेळेला चांगलं होईल अथवा न होईल, पण जर चांगलं होईल अथवा न होईल कसंही झालं तरी देखील परत एकदा ध्यानातून उठताना सावध राहा, एक सोहमचा श्वास घ्या आणि थोडा वेळ परत तद्रूप होऊन राहण्याचा एक अर्धा मिनिट असा अभ्यास करा आणि ध्यानातून उठा. अशा करता की शेवटचा संस्कार मला जमलं नाही असा व्हायला नको. लक्षात घ्या, ध्यानातून उठतानाचा शेवटचा संस्कार असा नको की अरे गजर झाला, वेळ संपली पण मला नाही जमलं, मला जमलं नाही या भावनेने उठू नये. म्हणून मधलं ध्यान एखाद वेळेला रोज एकसारखं होणार नाही, पण तरी देखील उठताना आपण परमात्म स्वरूप या भावनेने उठावं. मग ज्याचं खूप चांगलं ध्यान झालेलं आहे तो असा अगदी बोध पक्का करून उठेल, आणि ज्याला विचार देखील थांबवता आले नाहीत आजच्या पुरतं बोलायचं झालं तर तो असा विचार करेल की विचारही थांबवता न येणं आणि थोडंही समाधान न होणं हे जरी माझ्या पक्षी असलं तरी शास्त्रवचन आणि गुरुवचनाप्रमाणे मी तोच आहे. थोड्या वेळापुरता का होईना तोच होऊन मी राहण्याचा अभ्यास करेन आणि उठेन. याचा अर्थ असा की त्याच्या देह मन आणि बुद्धीनी आत्म्याला अनुसरलं. मिळवणी मिळतची असे समुद्री गंगा जळ जैसे, समुद्रात गंगा मिळून गेली आणि सागरच होऊन राहिली तसं क्षण मात्र तरी झालं आणि देह मन बुद्धी ही आत्म्याशी क्षण मात्र तदाकार झाली, याचाच अर्थ एकरूप झाली, याचाच अर्थ शरणागत झाली. जसं इथं तीच कोवी लिहिलेली आहे की सुवर्णमणी सोन या एक कल्लोळ जैसा पाणीया तैसा मज धनंजया शरण येतो. ध्यानात नाही जमलं तर ध्यानाच्या शेवटी नाही, जसा सुवर्णमणी सोन्याशी मी एकरूप आहे या भावातच राहील. कल्लोळ जसा समुद्राशी तो आपल्याला वेगळा उठलेला दिसला तरी देखील समुद्रापासून वेगळा नाहीये याच बोधामध्ये असेल, तसं देह मन बुद्धी थोड्या वेळ पुरती तरी संपून मी आत्मस्वरूपाला शरणागत झालो. ही मुख्य गोष्ट मात्र व्हावी अशी माझी इच्छा आहे, प्रत्येकाने ही करावी. ध्यानाच्या प्रक्रियेत कधी कधी खूप चांगल्या रीतीने जमतं, कधी कधी अजिबात जमलं नाही तर असा भाव धरून उठावं. तुम्ही तात्पुरती तेवढ्या वेळापुरती शरणागती स्वीकार. शरणागती झाली घडली अशा रीतीने आत्मस्वरूपाशी तदाकार झाल्यानंतर जेव्हा डोळे आपण उघडू तेव्हा ही शरणागती म्हणजे आत्मस्थ राहणं, हे कायम असणं म्हणजेच हंस हंसे योगात आहे. त्याच बोधात त्याच भावनेमध्ये टिकून राहणं आणि डोळे उघडलेले असल्यामुळे स्वाभाविक विश्व दिसेल तर त्या विश्वामध्ये आत प्रतीत झालेला जो परमात्मा आहे तर तो परमात्मा देखील सर्वांच्याच अंतर्यामी आहे असा बोध सहज राहणं किंवा ठेवण्याचा प्रयत्न करणं ही शरणागती आहे. या शरणागतीचा स्वाभाविक परिणाम म्हणून थोडा वेळ तर हे चांगलंच टिकेल, 5-10 मिनिटांनी हे हा भाव कमी कमी होईल, डायल्यूट होईल, नाहीसा होईल असं घडतं. पण जेव्हा जेव्हा त्याचं स्मरण होतं तेव्हा तेव्हा एकत्वानी आपलं आत असणारं आत्मचैतन्य आणि समोरच्या व्यक्तीच्या अंतर्यामी असणारा परमात्मा हे एक आहेत अशा बोधाने राहण्याचा प्रयत्न करणं, त्याचा स्वाभाविक परिणाम म्हणून येणारी नम्रता, त्याचा स्वाभाविक परिणाम म्हणून येणारी कामनेरहित निष्काम प्रेमाची अशी भावना, हे सगळं शरणागतीमध्ये मोडतं. या शरणागती मध्यवर्ती कल्पनेबद्दलच एक परिसंवाद झाला इथं तर आपल्या इथं येणारा सद्भक्त नारायण वाहडणे त्यांनी असं सांगितलं की तरुण मुलगा इंजिनियर
शॉप फ्लोर वर लागला आणि लहान असताना देखील मला सिनियर होऊन बसला, तो साहेब झाला, मी त्याच्या हाताखाली काम करायला. तेव्हाची परिस्थिती असेल, आता नारायण वाडलाईन देखील पुष्कळ बढत्या मिळाल्या, पण शरणागती मध्यवर्ती कल्पना चाललेली होती. आणि त्यांनी बोलवून सांगितलं की हे काम तुमचं नीट नाही चाललेलं जे आहे ते. त्यांनी बोलवलं तेव्हाच शरणागती मध्यवर्ती कल्पना आहे हे लक्षात घेऊन मी गेलो. त्याचं सगळं बोलणं ऐकलं मी. काही सांगायला लागलं तर तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता, तरुण रक्त होत. मी बर म्हणून परत आलो आणि असा भाव धरला की हा जो समोरचा आत्ता बोलला तर त्याच्या अंतरयामी माझे सद्गुरूच आहे, परमात्माच आहे. त्याला काय वाटलं म्हणून तो बोलला, पण मी माझ्या कामात कसूर केलेली नाही हे मला माहितीये, पण अजून चांगलं मी काम करण्याचा अभ्यास करेन असं मी ठरवलं. 3-1 तासांनी त्याने परत बोलवलं आणि म्हणाला की मगाशी मी तुम्हाला म्हटलं पण ते तुम्ही केलेलं नव्हतं असं माझ्या लक्षात आलं. तेव्हाही मी शरणागतीचा भाव ठेवूनच गेलेलो होतो. जे काही घडलं त्याचा परिणाम जो त्याच्यावर झाला अदरवाईज झाला असता, ध्यान ते दुसऱ्या दिवसाचं ध्यान, मध्ये परमार्थच नाही अशी जर परिस्थिती असेल, मध्ये कसलीच आठवण नाही, मध्यवर्ती कल्पना नाही, किंवा पश्यामी ते रूपम जनांतरस्थम नाही, हंस हंसे ती यो ब्रूयात ही संकल्पना नाही, तर मी कसं वर्तन केलं असतं? त्याच्यापेक्षा माझं वर्तन निश्चितच वेगळं झालं आणि माझी शांती ढळली नाही असं तो म्हणाला. आपल्यापैकी काही जणांना हा प्रसंग आठवत असेल, गुरुवारच्या सत्संगात त्यांनी सांगितलं. तर छोट्या छोट्या हिल्स म्हणजे अशाच असू शकतात. शरणागती म्हणजे समोर आलेल्याला सारखं लोटांगण जाणं असा त्याचा अर्थ नाही. जसा सुवर्णमणी सोन्याला शरण जातो म्हणजे काय, तर त्याला माहीत असतं की ते मी गुंजभर असेन आणि ते मणभर असेल. पण गुंजभर सोनं आणि मणभर सोनं हे लक्षणाने एकच आहे असं जसं त्याला माहीत असेल, माझ्यामध्ये काही कमी नाही, मी वस्तुत तेच आहे असं जसं माहीत असेल, त्यामुळे स्वाभाविक निश्चिंतता, स्वाभाविक एकरूपता तो जसा अनुभवेल तशा रीतीने या जगतामध्ये राहणं, राहण्याचा अभ्यास करणं. आता हीच मध्यवर्ती कल्पना बदलली. समजा प्रेमभाव आली तर काय करालो? प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा, जे भेटत केवो आटे डिंडिमा सांसारिक आहे. त्याच प्रक्रियेने ध्यानात आत्मस्वरूपाला प्राप्त झाला आणि आत्मस्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर परमप्रेमास्पद असा त्यामुळं बाहेर पाहायला लागला, ते देखील दुसऱ्याच्या अंतर्यामी आत्मा पाहायला लागला, मोठ्या प्रेमाने पाहायला लागला. सोडून द्या शरणागती हा शब्द आणि सोडून द्या प्रेमभाव हा शब्द, तर कृती एकच आहे, पण त्या शब्दाच्या अर्थामुळे आपण थोडा वेगळा अभ्यास करतोय, मध्यवर्ती कल्पना बदलली असं आपल्याला वाटतं. इतकंच आहे, मूळ संकल्पनेत काही फरक नाहीये. हे साक्षीत्व चालू असेल तर काय होईल? साक्षीत्वाच्या वेळेला असं असेल की हा जो मी आत्मस्वरूपाचा प्रत्यय घेतला, तिथून माझ्या मनाच्या बुद्धीच्या इंद्रियांच्या कर्मांकडं मी वेगळेपणाने पाहणार आहे, कारण ती बाहेर आहेत आणि तीही नव्हती त्या ठिकाणी. माझं स्वरूप कसं होतं ते मला समजलं, मी त्याचा प्रत्यय घेतला आणि तिथून मी इंद्रिय मनबुद्धीची कर्म वेगळेपणाने पाहतोय. त्यामुळे इंद्रिय मनबुद्धींनी केलेली बाहेरच्या जगतातली कर्म वेगळेपणाने पाहतोय. ही वेगळीपणाने पाहत असताना मी आत्मस्वरूप आहे याची पूर्ती जाणीव आहे. जो साक्षी आहे त्याला माहीत असतं की मी वेगळा आहे, मी साक्षी आहे. एखाद्या घटनेमध्ये जो इन्व्हॉल्व्ह असतो त्याला साक्षी म्हणत नाही, साक्षी याचा अर्थ त्या घटनेमध्ये मुळीच नसणारा, जसं रस्त्यावर मारामारी भांडण चालू आहे आणि काहीतरी घटना घडली आणि तुम्हाला विचारलं काय झालं, तुम्ही त्याच्यात सहभागी नाही आहात. सहभागी नसल्यामुळे तुम्हाला काय झालं ते नीट सांगता येईल. तुमचा विकार त्याच्यामध्ये मिसळलेला नाहीये, त्यामुळे तुम्हाला काय झालं हे सांगता येईल. दोन भांडणाऱ्या माणसांमधलाच एक साक्षी असू शकत नाही. अशा वेळेला साक्षी ही मध्यवर्ती कल्पना जेव्हा चाललेली आहे तेव्हा तुम्ही आत्मस्थ आहात आणि इंद्रिय मन बुद्धीच्या कर्मांकडे जसं लक्ष जसं जसं तुम्हाला जमेल तसं वेगळेपणाने पाहण्याचा प्रयत्न करताय. आता तीच नारायण वाढण्याची गोष्ट. साक्षीत्वात देखील फक्त थोडा अँगल बदलेल की मी आत्मरूप आहे, अर्थात फरक पडणार नाही, अभ्यासात फार फरक नाही, तरी देखील मी आत्मरूप आहे. ते काहीतरी बोलतायत मला, पण हा सगळा जो व्यवहार आहे त्या व्यवहाराचा साक्षी असलेला, त्याच्यापासून अत्यंत अलिप्त असलेला असा खरा मी आहे या भावनेमध्ये तो असेल. शरणागत भावनेमध्ये तो कसा असेल ते सांगितलं, प्रेमभाव या भावनेत कसा असेल. त्याच्याही नंतर स्मरण या भावनेत चाललेलं आहे बोलणं, पण आत्मस्मरण आहे, त्याच्या अंतर्यामी असणाऱ्या प्रभूकडे देखील दृष्टी आहे. अशा पद्धतीने जमेल. मला असं म्हणायचंय की अशा प्रकारची कर्म दिवसातून शेकडो कर्म घडतात, पण अशी 5-10 तरी कर्म जमावी. बस प्रत्येक कर्म सुरुवातीने नाही जमलं तरी चालेल, 5-10 तर जमवता येतील. त्याच्यातली व्यक्तिगत कामांची जमवता येतील का? त्याच्यातही सोपं सोपं जर पाहायचं झालं, तुम्ही स्नान करताय, तुम्ही जेवताय, येईल जमवता. दुसऱ्या व्यक्तीशी संबंध आहे, पण तो केंद्रात येणारा साधक आहे, थोडं बहुत तरी येईल जमवता. तुमच्याशी संघर्ष करणारा एखादा तुमचा मित्र आहे, थोडा अवघड जाईल. ऑप्शनला ठेवू आता तुर्त. विनोबा म्हणतात सोपी गणित तर पहिली सोडू, पण जिथं जिथं जमेल तिथं तिथं तुम्ही शांतीमध्ये राहाल, तिथं तिथं समाधानात राहाल. आणि अशी बरीचशी तुमच्या अंतर्यामी असणारी व्यवस्था, आंतरिक व्यवस्था जर शांत झाली तर हे अवघड गणित सोडवायला देखील तुम्ही प्रवृत्त व्हाल. सोडून तर बघू म्हणाल, शेवटी कुठेतरी त्याच्याशी बोला चाली होऊन जमलं नाही असा निष्कर्ष येईल, झाला तर झाला, परत कधीतरी एखाद वेळेला जमायची शक्यता आहे असं म्हणाल. अशा प्रकारे या मध्यवर्ती कल्पनांकडे आपण पाहू. म्हणून या मध्यवर्ती कल्पना आपल्याला जमत असतील तर आपली शांती टिकून राहील, एक प्रकारची निश्चिंतता अनुभवाला येईल. जेव्हा जेव्हा हे जमेल तेव्हा तेव्हा निश्चिंतता अनुभवाला येईल. बाहेरच्या घटना तशाच असतील, पण त्या घटनांकडे पाहणारं जे मन आहे ते मन समाहित झालं की लगेच एका शांतीने तुम्ही त्याला सामोरे जा. निष्काम निरपेक्ष प्रेम, सर्वांच्या हिताची भावना, वैरवृत्ती नसणं, अशा गुणांवरून हे लक्षात येईल. हे जर अनुभवाला यायला लागलं, जसं 11व्या अध्यायाच्या अखेरीला भगवंतांनी कोणतं श्लोक आहे, मत कर्मकृत मत परमो मत भक्ता संगवर्जिता निर्वैर सर्व भूतेषु यस्स मान इति पांडव, असं भगवंत म्हणाले. हा जो विश्वरूपाचा विश्वरूपापर्यंतचा प्रवास आहे, तर त्या प्रवासाबद्दल कन्क्ल्यूड करताना भगवंत म्हणतात, सारांश सांगताना भगवंत म्हणतात की माझ्याकरता कर्म करणारा, मी प्राप्त व्हावं म्हणून कर्म करणारा, मीच परमगती ज्याला आहे असा मत परमो, आणि मीच परमगती आणि त्याचा परम अनुभव ध्यानात येईल म्हणून ध्यान करणारा मत भक्ता अत्यंत प्रेमादराने 9व्या अध्यायाच्या संदर्भाप्रमाणे 10व्या अध्यायाच्या संदर्भाप्रमाणे आणि विश्वरूपाच्या संदर्भाप्रमाणे जो राहतो वागतो असा संघवर्जित कर्माच्या न्यायाप्रमाणे जो कर्म कर्मफळ इंद्रिय मनबुद्धी याच्यापासून या संघापासून जो अलिप्त आहे असा इथपर्यंत झाल्यावर एक ऍडिशनल शब्द आतापर्यंत भगवद्गीतेत आला नाही असा शब्द भगवंतांनी वापरला तो म्हणजे निर्वैर सर्व भूतेषु सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी वैररहित असणं बाहेर असेल अशा व्यक्तीचं एखाद्याशी पटत नसेल मतभेद असतील पण त्याच्या अंतर्यामी मात्र निर्वैरता आहे असा तो आहे असा जो आहे तो मला येऊन मिळतो असं भगवंत म्हणाले आणि 12व्या अध्यायाच्या शेवटी 13व्या श्लोकापासून 12व्या अध्यायाच्या जी अद्वेष्टा सर्व भूतानां ही जी ज्ञानी भक्ताची लक्षणं सांगितलेली आहेत ती निर्वैर सर्व भूतेषु या शब्दाचा विस्तार आहे केवळ बाकी काही नाहीये त्यामुळे अशा प्रकारचे भाव अशा प्रकारचे गुण आपल्या ठिकाणी थोडे थोडे प्रत्ययाला यायला लागले तर मग हे जमतंय असं समजायचं असं मी तुम्हाला सांगतो शेवटी म्हटलंय की हे आपल्याला जमतंय हे कसं समजावं तर या प्रकाराने हे समजतं आपलं आपल्याला कळतं झाले समाधान यास ग्वाही माझे मन असं स्वामीजी एका ठिकाणी म्हणतात तो अंतर्यामी बसलाय ना अनुमंता तो अनुमोदन देत असतो की हा बरं चाललंय तुझं असं आपणच तो सांगत असतो त्या तऱ्हेने आपल्याला हे आत देखील खात्रीने असं वाटायला लागतं की आपण असे असे झालेले आहोत जसे संतांचे अभंग आहेत आता माझ्या ठिकाणी काम नाही आता माझ्या ठिकाणी द्वेष नाही सर्वत्र माझ्या अंतर्यामी सर्वांकडे पाहताना प्रेम भरून राहिलेलं आहे त्यांना कोणी सांगितलं नाही आता तुम्ही तसे झालात त्यांची आतलीच ग्वाही होती म्हणून ते असं म्हणतात तसं आपल्याला थोडी बहुत त्यांना खूप आली आपल्याला थोडीशी ग्वाही मिळेल पण ग्वाही मिळाल्याखेरीज राहणार नाही अशा प्रकारची ग्वाही आपल्याला ध्यान झाल्यावरही मिळेल कारण ध्यान कसंही झालं तरी देखील शेवटचा थोडा वेळ एक मिनिट अर्धा मिनिट परत आपण आत्मरूप होऊन आणि आत्मभावनेनेच उठतो आहोत वाही मिळेल एकही ध्यानाचा प्रयत्न असफल झाला असं वाटणार नाही रोज चांगलं ध्यान होत आहे असा अर्थ नाही पण शेवटी तरी सरसावतो आहे आणि उत्तम स्थितीतच उठतो आहे अस्वस्थतेने उठत नाहीये आणि मग दिवसाच्या शेवटी जेव्हा प्रत्येक कर्म नीट जमत नाहीये असं होतं तेव्हा आणि काही कर्म तरी निदान पारमार्थिक भावनेतून जमली आणि बाकीची नाही जमली तेव्हा विस्मरण झालं असं झालं तर जी जमली त्यामुळं देखील एक अंतर्यामी संस्कार उमटतो त्यामुळं कितीतरी शांती समाधानात तो सहज वागत असतो झोपताना समजतं आजचा दिवस कसा गेला आजच्या दिवसात जे चुकलंय त्याचा संस्कार झोपेत देखील शिल्लक राहतो त्याचा संस्कार व्यक्तिमत्वात शिल्लक राहतो तर जे बरोबर आहे त्याचाही संस्कार शिल्लक राहतो जेवढं जेवढं म्हणून बोधाने केलं त्याच्यातलं काही वाया जात नाही पार्थ नैवेह नामूत्र विनाशः तस्य विद्यते नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतिं तात गच्छती असं म्हटलेलं आहे असं असल्यामुळं जेवढं जेवढं जमेल तेवढ्या तेवढ्यानी व्यक्तित्वात फरक पडल्याखेरीज राहणार नाही या तऱ्हेने आपल्याला याची परीक्षा होईल सद्भक्त अभिजित हळबे हे अभंग म्हणाले
अर्थामध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष, तर त्यामध्ये कुठले कर्म किंवा कुठले जीवन हे धर्माच्या आधारावरती आणि मी मोक्षाकडे घेऊन जाणार आहोत असं म्हणतो. अर्थ आणि काम, कामाला आपण स्वरस वाहिनी असं म्हणतो आणि अर्थ हे आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी धर्माच्या आधारावरती आणखी मोक्षाकडे घेऊन जाणाऱ्या केल्या तर मी ह्या दोघांना पुरुषार्थ असं का म्हटलं आणि कसं आहे?
मोठा असा प्रश्न मी विचारलेला आहे की मानवी जीवनाचं ध्येय हे मोक्ष प्राप्ती हे असावं आणि आपलं जीवन जे आहे एक पूर्णतेने असावं असं करता ते धर्माच्या आधारावर आणि त्याला सहाय्यभूत म्हणून अर्थ आणि काम या दोन्ही गोष्टी, या चारही गोष्टींना शास्त्रामध्ये पुरुषार्थ असं म्हटलेलं आहे. पुरुषार्थ याचा अर्थ प्रयत्नांनी साध्य करण्याची गोष्ट. या चारही गोष्टी प्रयत्न साध्य असा आहे. धर्माकडे इंद्रिय आपल्याला विषयांकडे भोगांकडे खेचत खेचत असल्यामुळे धर्मपर अशी मनाची प्रवृत्ती सहसा नसते. त्यामुळे धर्माकरता धर्माचं आचरण करण्याकरता आपल्याला इंद्रिय आवरून धरावी लागतात आणि इंद्रिय आवरण्यामध्ये एक प्रकारचा पौरुष प्रयत्नच आहे. धर्म प्राप्त करून घेण्याकरता धर्म याचा अर्थ तरी काय तर जे सामाजिक नियम शास्त्राच्या चौकटीमध्ये जे घातलेले आहेत त्याला धर्म असं म्हटलेलं आहे. धारयती इति धर्म हा एकंदरीत समाजाची धारणा व्हावी म्हणून जे नियम शास्त्रांनी घालून दिलेले आहेत त्याला धर्म असं म्हटलेलं आहे. आणि हे नियम पाळणं आणि केवळ नियम आहेत पाळलेच पाहिजेत, काय करणार दुसरं, लोक काय म्हणतील अशा याने न करता हार्दिकतेने ते पाळले. आतूनच आपलं पाहिजे की एकंदरीत जर सुव्यवस्थित जर सगळं जीवन पाहिजे असेल आपलं तरी धर्माची चौकट ही आपल्या आयुष्याला आवश्यकच आहे. त्यामुळे धर्म हा पुरुषार्थ जो म्हटलेला आहे तो प्रयत्न साध्यच आहे. अर्थात धर्माची जे गोष्टी आहेत जे शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत त्या जर सगळ्या जशाच्या तशा जर आचरण करायच्या म्हणल्या तर सध्या काळामध्ये अवघडच आहे एका दृष्टीने. पण या गोष्टी तारतम्याने घ्याव्या लागतात आणि हे तारतम्य आपल्याला जेव्हा आपण सत्संगाला जातो, सद्गुरूंकडे जातो, संतांकडे जातो तेव्हा हे तारतम्य आपल्याला लक्षात येतं. नाही तर धर्माच्या यांनी एक प्रकारचं कडवेपणा, एक प्रकारचं आग्रहीपणा असं येण्याची शक्यता असते आणि धर्माचं आचरण करून आपल्याला मोक्ष गाठायचा आहे हे जे ध्येय आहे त्या ध्येयापासून आपण दूर जायची शक्यता असते. त्यामुळे धर्म अशा तऱ्हेने आचरण करून मोक्ष प्राप्तीकडे नेणारा असा प्रयत्न करणं हा पुरुषार्थच आहे, निश्चितच आहे. आता आपले इंद्रिय आवरून मगाशी मी जसं म्हणलं तसं संयमित जीवन करून आपण धर्माचं आचरण करायला लागलो तरी देखील इंद्रियांचे एक स्वभाव आहे आणि एका जगडव्या चक्रामध्ये परमेश्वराची इच्छा म्हणून जी गोष्ट प्राणी मात्र म्हणून आपण जे जन्माला आलो आहोत त्याच्यामध्ये काम हा देखील पुरुषार्थ आहे. एका तऱ्हेने प्रजोत्पादनासाठी म्हणून जो मूलभूत काम असं सांगितलेलं आहे तो देखील आपल्या जीवनामध्ये एका तऱ्हेने आवश्यक आहे. त्याच्यामध्ये शास्त्रांमध्ये एक ह्याला अपवाद असं सांगितलेलं आहे की जर तीव्र वैराग्य जर प्राप्त झालं तर काम हा पुरुषार्थ बाजूला सरून थेट मोक्षाकडे देखील जायचा मार्ग शास्त्रांनी सांगितला आहे. पण तो सामान्य संसारी लोकांना संसार सांभाळून जीवन जगणाऱ्या व्यक्तींना अशा तऱ्हेचं अवघड आहे. त्यामुळे एकाद्याने इंद्रियांना आउटलेट देत ते देखील धर्माच्या चौकटीमध्ये. ज्ञानोबांनी फार सुंदर सांगितलं की जो धर्माच्या मांडवी काम वेळेला वाढवी ते जर पालवी अपवर्गी टेके असं ते कहूया की या कामाचं कामरूपी पुरुषार्थाचा वेळ धर्मरूपी मांडवावरून नेऊन त्याची पालवी शेवटी त्याचा उद्देश जो आहे अपवर्गी म्हणजे मोक्षाकडे तो जाऊ शकतो. त्यामुळे कामाचा कुठेही निषेध केलेला नाही शास्त्रामध्ये. म्हणून कामाला देखील पुरुषार्थ असं म्हटलेलं आहे. आणि जीवन जगण्याकरता दुसऱ्यावर अवलंबून न राहता धर्म मार्गाने अर्थार्जन करणं हे देखील प्रयत्न साध्यच आहे. त्याच्यामध्ये प्रयत्नाला खूप महत्व आहे. धर्म मार्गाने अर्थार्जन करणं ही अवघड गोष्ट आहे. पण प्रामाणिकपणाने आताचे जे मी अण्णा हजारे आहे असे जे चालले सध्या त्याच्यामध्ये खरोखर म्हणजे इतका भ्रष्टाचार आहे की आपण कसं राहायचं. म्हणजे आपण जरी भ्रष्टाचार नाही केला तर आपलं कुठेतरी एखाद्या सरकारी कचेरीमध्ये काम असेल आणि ते काम जर करून घ्यायचं असेल तर कसं करणार. त्याला एक प्रयत्नच लागतो म्हणजे त्याला एक धैर्यच लागतं. या धैर्याने प्रयत्नाने आपला अर्थ आपल्याला जो मिळतोय तो अर्थ योग्य रीतीने आपण आपल्या चरितार्थाकरता त्याचा वापर करणं आपल्याला आवश्यक तेवढा त्याचा संचय करणं आणि धर्माकरता देखील त्याचा वापर करणं असं जे एक त्याचा जो एक सुवर्ण मध्य आहे तो सुवर्ण मध्य साधणं हे देखील प्रयत्न साध्यच गोष्ट आहे. पौरुष अशीच गोष्ट आहे. त्यामुळे धर्म अर्थ काम हे पुरुषार्थ सांगितलेले आहे. आणि हे योग्य रीतीने जर आपल्या जीवनामध्ये असतील आणि त्याच्या जोडीला मोक्षाची साधना जर मोठ्या भाग्याने आपल्याला सद्गुरूंकडून लाभलेली असेल तर आपल्याला मोक्ष हा पुरुषार्थ देखील याच जन्मामध्ये साधणं शक्य आहे. समर्थ म्हणतात की याचे जन्मे येण्याची काळे संसारी होईजे निराळे मोक्ष पाविजे निश्चळे स्वरूपाकारे. याच जन्मामध्ये हे करणं शक्य आहे. फक्त तशी तयारी पाहिजे तसं आपलं निश्चय पाहिजे. आणि हा निश्चय हा प्रयत्न आणि त्याच्या जोडीला भगवंताची कृपा सद्गुरूंची कृपा त्यांच्या ठिकाणी आपला असलेला शरणागत भाव या सगळ्या गोष्टींनी हे चारही पुरुषार्थ आपल्याला याच जन्मामध्ये साधणं शक्य आहे. नेमकं प्रश्नाचा रुखाने मी बोललो. असे उत्स्फूर्त विचारलेले प्रश्न त्याची मला सवय नाही तशी. स्वामीजींचं जेव्हा त्यांच्या घरी प्रवचन करायचे तेव्हा ते अशा गोष्टींना खूप प्रोत्साहन द्यायचे की तुम्ही विचारा आणि एक ताजा ताजा आणि छोटासा प्रश्न आलेला म्हणजे आजच आलेला आहे आणि आत्ताचा जो काळ आहे त्याला असं आलं की सध्या गणेशोत्सव गोकुळाष्टमी म्हणजे दहीहंडी आहे नवरात्री हे सण मोठ्या उत्साहात साजरे होताना दिसतात. काही जण तर अतिउत्साहित दिसतात. तर सद्गुरूंचा अनुग्रह लाभलेल्या साधकांनी या सणांचा आनंद घेताना कोणता बोध ठेवावा. खूप प्रॅक्टिकल असा प्रश्न आहे. आणि त्यांनी पण विचारले की परमपूज्य स्वामी माधवन या सणांबाबत कोणती दृष्टी ठेवायला सांगत असत असं त्यांनी विचारलं. खरं तर संतांची जी दृष्टी असते तीच दृष्टी आपल्याला आपण जर अनुग्रहित आहोत तर आपल्याला हीच दृष्टी कुठल्याही जीवनातल्या प्रसंगांकडे कुठल्याही जीवनातल्या गोष्टींकडे पाहण्याला नेमक्या तऱ्हेने आपल्याला मार्गदर्शन करत असते. आपल्या हिंदू धर्मामध्ये जे सण आहेत, विज्ञान उत्सव जे साजरे केले जातात, मनुष्य प्राणी हा उत्सव प्रिय आहे असं म्हटलं जातं, आणि हे जे सगळे उत्सव जे आहेत ते भगवंतांचे जे सगुण अवतार होऊन गेले त्या अवतारांमध्ये जे निरनिराळे लीला प्रसंग घडले ते लीला प्रसंगांवर आधारित त्याचं स्मरण करून देणारे असे हे उत्सव आहेत. त्यांनी जे म्हणले की उत्साहात साजरे केले जातात, उत्साह असणे अगदी स्वाभाविक आहे, चांगलं आहे. भगवंतांनी देखील सत्वगुणी कर्त्याचं लक्षण सांगत असताना धृत्युत्साह समन्वित असं म्हटलेलं आहे. उत्साह आणि धैर्य दोन्ही गोष्टी ज्याच्या ठिकाणी असतात असा सात्विक कर्ता असतो. आता हे सण उत्साहाने साजरे करणं, प्रेमाने साजरे करणं हे खरोखर चांगलीच गोष्ट आहे आणि त्याच्यातून आपल्याला भगवंताचं स्मरण होणं. भगवंतांनी श्रीकृष्णांनी गोकुळामध्ये ज्या लीला केल्या तो उद्या दहीहंडीचं सण आहे, तर त्याला खूप विचित्र आणि विकृत अशा तऱ्हेचं स्वरूप प्राप्त झाले ही गोष्ट खरी आहे. पण मग अनुग्रहित साधकांनी काय करायचं? तर भगवंतांच्या लीलाचरित्रातलं या प्रसंगाचं स्मरण करावं. आणि हे स्मरण काय भगवंतांनी केलं? रांगता बोधने राखी तसे असं तऱ्हेचं जे अतिशय प्रेमाचं असं त्यांचं जे जीवन घडून गेलं त्यांच्या स्मरणाने आपलं अंतःकरण प्रेमाने द्रवित व्हावं, भाव उचंबळून यावा. आणि समाजामध्ये ज्या तऱ्हेने उत्साहाने साजरं केलं जातं त्याच्या बाबतीत माध्यमात आपण उपेक्षाच ठेवावी, म्हणजे दुर्लक्ष करावं त्या ठिकाणी, त्या बाबतीत व्यग्र होऊ नये की काय दहीहंडी आणि कसले रेकॉर्ड लावल्यात, काय चालले आहे समाजामध्ये. म्हणून आपण जर असं आतून उकळत राहिलं काय उपयोग नाही. आपण आपल्या भगवंताचं स्मरण करावं आणि मग आपण दहीहंडी फोडायला जायचं की नाही जायचं, खायला जायचं की नाही जायचं, आपण घरी बसून भगवंताचं स्मरण करायचं. अनुग्रही साधकाने सगळे सण श्रद्धेने साजरे करायचे आहेत. नवरात्री आहेत, नवरात्रामध्ये जागरण म्हणजे स्मरण करणं, आतून जागृत होणं ही गोष्ट जी आहे ही गोष्ट करावी आणि भगवंताच्या स्मरणामध्ये हे सगळे सण साजरे करावे. अति उत्सवामध्ये तर अजिबात जाऊ नये, म्हणजे गणेशोत्सव त्याच्यामध्ये काही वेळेला असं होतं की आपण पुण्यामध्ये राहतो त्यामुळे परगावी असलेले आपले नातेवाईक फोन करतात की आम्ही गणपती पाहायला येतो, तर आता गणपती त्यांना म्हणून अवश्य या तुम्ही, फक्त आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही एवढं फक्त लक्षात ते आलेत म्हणून आपण त्यांच्याबरोबर रात्री 1-2-3 वाजेपर्यंत आपण गणपती पाहत बसलोय असं मात्र अति उत्सवामध्ये अजिबात करू नये. एकंदरीत जे वातावरण असतं ते वातावरण खूप विचित्र असं असतं आणि आपल्या त्याच्यामध्ये भाव किंवा श्रद्धा वाढण्यापेक्षा खाली यायची शक्यता असते. त्यामुळे अनुग्रहित साधकांनी तर भगवंताच्या स्मरणाने सद्गुरूंनी जे सांगितले त्या बोधामध्ये आपण श्रद्धापूर्वक अशा या काळामध्ये उत्साह मात्र असावा. जे सण आहेत त्या पाठीमागची जे संकल्पना आहेत त्या समजून घ्यायचा प्रयत्न करावा. त्या उडवून लावण्याकरता नाहीये, तर त्याच्यामागचे जे संकेत आहेत, जे संकल्पना आहेत, त्या संकल्पना समजून घेऊन श्रद्धापूर्वक त्या भावामध्ये राहायचा आपण प्रयत्न करू. प्रत्येक गोष्टी जे मिरवणुके नेतात गणेशोत्सव त्याचे नवरात्राच्या तोरण मिरवणुका नेतात त्याच्यामध्ये देखील सामील होऊन याचं स्वामीजी सांगितलं.